चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन नंतर अधिकारी आणि मंत्र्यांबरोबर ऊस थकबाकी मुद्द्यावर चर्चा करू। राजू शेट्टी। देशात लॉकडाऊनमुळे साखर विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे। साखर विक्री ठप्प झाल्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती गडबडली आहे। यामुळे ते ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी झाले आहेत। देशातील दोन साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अजूनही ऊस बिल भागवणं बाकी आहे। कोरोनामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये साखर कारखान्यांचा कारभार जवळपास ठप्पच राहिला। इंडियन शुगर मिल्स असोसिएशननुसार लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेच्या विक्रीत 10 लाख टन इतकी घट झाली आहे। महाराष्ट्रामध्ये ऊस शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, लॉकडाऊन नंतर लवकरच अधिकारी आणि मंत्र्यांबरोबर ऊस थकबाकीच्या मुद्द्यांवर चर्चा करू।